नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबईच्या सहाय्याने कला पंढरी संस्था लातूर चालवत आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही लसीकरण टाळू नये व लसीकरण घेणे आवश्यक आहे या संदर्भात माहिती मिळणार आहे. चला मग ऐकूया.
आली आली ग लसदारी, तिला धाडू नको माघारी, आरोग्य नांदल तुझ्या घरी ग शेजारी सखे बाई, आरोग्य नांदल तुझ्या घरी ग शेजारी सखे बाई.
लसीकरणाविषयी कोणतीही शंका बाळगून लसीकरण टाळू नका. कवच या लसीकरण मोहिमेत सर्वांनी एकजुटीनं सामील व्हा.